विविध भारती पुणे मंजिरी गानो सादर करत आहे पुणे वृत्तांत. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या हौतात्म्याचं स्मरण म्हणून आज देशभरात वीर बाल दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत वितरण करण्यात आलं. विविध 7 श्रेणींमध्ये 17 बालकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात या राज्यातल्या दोघींचा समावेश आहे. मुंबईची 13 वर्षीय केया हटकर हिनं डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन पुस्तकांचं लेखन केलं आहे. तिला कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं. तर अमरावतीच्या 17 वर्षीय करीना थापा हिनं प्रसंगावधान दाखवत आगीतून गॅस सिलेंडर बाहेर काढून 36 जणांचे प्राण वाचवले होते त्याबद्दल तिचाही गौरव करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्र कुलगुरू प्राध्यापक डॉ पराग काळकर यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या हौतात्म्याचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. क्षयरोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं शक्ती हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरातील 8 लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्याचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 50,000हून अधिक व्यक्तींची तपासणी केली आहे. यामध्ये 25 नवीन रुग्ण आढळून आल्याचं महापालिकेचे क्षयरोग अधिकारी डॉ प्रशांत बोठे यांनी सांगितलं. ससून रुग्णालयात रुग्णांच्या वैद्यकीय पार्श्वभूमीची नोंद करणारी आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली म्हणजे HMIS प्रणाली बाह्यरुग्ण विभागात आजपासून सुरू करण्यात आली. या प्रणालीमुळे डॉक्टरांना आता एका क्लिकवर रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी जाणून घेता येईल. तसंच रुग्णांची नोंद ठेवण्यासाठी लागणारा वेळही वाचेल असं अधिष्ठाता डॉ एकनाथ पवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ यल्लप्पा जाधव यांनी म्हटलं आहे. घरगुती कामगारांसाठी अर्थसंकल्पांमध्ये तरतूद असायला हवी अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांनी आज पुण्यात व्यक्त केली. या मागणीसाठी लढा उभारा असं आवाहन त्यांनी केलं. कष्टकरी जनतेच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्यावर श्रमिक भवनामध्ये आज एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. श्रमिक आणि कामगारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते. अलंकार पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ट्रॅकवर ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी येणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या अत्यल्प असल्यामुळे हा ट्रॅक येत्या 1 जानेवारीपासून बंद करण्यात येणार असल्याचं पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं कळवलं आहे. आळंदी रस्त्यावरील चाचणी मैदानावर ऑटोरिक्षा मीटर तपासणीचं कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे असं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितलं. रस्ता रुंदीकरण, पाण्याची टाकी उभारणी, खेळाचं मैदान, नदीपात्र सुशोभीकरण आदी विकास कामांसाठी पुणे महापालिकेनं शहरातील 15 शासकीय जागांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. याबाबत काही जागांची मोजणी आणि सर्वेक्षण सुरू असून सर्व संबंधित विभागांकडून अभिप्रायही घेण्यात येत आहेत. पुणे शहरात पाणीपुरवठ्यासाठीच्या भूसंपादनासाठी शासकीय जागा मोफत देण्यात येत असून अन्य जागांसाठी बाजारभावानुसार महापालिकेला शुल्क द्यावं लागणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागानं कर आकारणी विभागाला भोगवटा पत्र दिल्यानंतरही तांत्रिक कारणांमुळे कर आकारणी वेळेत होत नाही. भोगवटा पत्र मिळाल्यानंतर वेळेत मिळकत कर आकारणी व्हावी म्हणून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी संगणक प्रणालीही तयार केली आहे अशी माहिती पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिका आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या वतीनं शहरात रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये 1200हून अधिक युवकांनी सहभाग नोंदवला. महापालिकेच्या वतीनं कौशल्य विकास प्रकल्प राबवला जातो. या अंतर्गत 18 ते 35 वयोगटातील गरजू युवकांना मोफत प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात. शहरामध्ये 11 ठिकाणी कौशल्य विकास प्रकल्प केंद्र आहेत. लवकरच आणखी 4 नवी केंद्र उभारण्यात येणार आहेत. सरत्या वर्षात आतापर्यंत 1204 युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये 0 कचरा उपक्रम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या एकंदर 105 शाळा असून आतापर्यंत 56 शाळांमध्ये 0 कचरा प्रकल्प राबवण्यात आला. आता पुढच्या टप्प्यात 16 शाळा निवडण्यात आल्या आहेत. पुणे आणि परिसरात आज ढगाळ हवामान असून किमान तापमान 17.4 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही असंच हवामान असेल आणि हलका पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.